नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवनदर राडे आपलं स्वागत करतो. टी20 विश्वचषक विजेता भारतीय संघ आज मायदेशी परतला असून या संघानं आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होणार आहे. मुंबईत मरीन ड्राईव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान या संघातले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे मुंबईकर खेळाडू उद्या महाराष्ट्र विधानभवनाला भेट देणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेत घोषणा दिल्या. सरकारच्या विरोधात घोषणा देत या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे 11,500 ग्रंथालयं असून नव्यानं 6 ते 7 हजार ग्रंथालयं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यानुसार आता 3,000 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात तसंच 500 लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल भागात ग्रंथालय सुरू करणं अनिवार्य होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचा अहवाल 30 दिवसांच्या आत मागवला जाईल आणि त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिलं. आमदार प्रसाद लाड यांनी अर्धा तास चर्चेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, कोविड भत्ते, ग्रॅच्युइटी, त्यांना कायम नियुक्त्या देणं, पदोन्नती इत्यादी मुद्दे लाड यांनी आपल्या प्रश्नात उपस्थित केले होते. यासोबतच मागे थांबवण्यात आलेल्या कर्मचारी भरती पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्याचे आदेश आयुक्तांना दिले जातील असं सामंत यांनी यावेळी सांगितलं. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं काम वेगानं करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांसोबत नुकतीच बैठक झाली. खासगी कंपन्यांसोबतच काही सरकारी यंत्रणांनीही हे काम हाती घ्यावं जेणेकरून या कामाला गती येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीमधल्या घरांशी संबंधित विविध मुद्द्यावर आमदार विजय गिरकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. प्रवाशांच्या समस्या तसंच तक्रारी वजा सूचना यांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण होण्याच्या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रवाशी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हाप्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेतील आणि त्या तातडीनं सोडवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करतील. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी ही माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात नव्यानं 52 ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या असून त्यांना एलजीडी कोड मिळाला नसल्यानं 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नसल्याचं इथल्या सरपंचांनी सांगितलं आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या 52 गावातील सरपंचांनी येत्या 8 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदान इथं आंदोलनाचा इशारा दिला आहे. लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं येत्या रविवारी लातूर हरितोत्सव 2024 आयोजन करण्यात आलं आहे. शहराच्या गंजगुलाई परिसरात होणाऱ्या या उपक्रमात रोपवाटिकांच्या कक्षांसोबतच महिला बचत गटांचे तृणधान्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे कक्षही सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेच्या संत सखाराम महाराजांच्या पंढरपूर आषाढी दिंडीनं आज वाळूजकडे प्रस्थान केलं. छत्रपती संभाजीनगर नजीक दौलताबाद इथं काल ही दिंडी मुक्कामी आली होती. या ठिकाणी आज सकाळपासून भाविकांनी दिंडीत दर्शनाचा लाभ घेतला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.